आपको ख्याल है ना कि आपने आपका जो इलेक्ट्रिसिटी बिल है वो भर दिया है, नहीं तो जल्द ही आपके घर के सामने भी एकदम ढोल नगाड़े बजने शुरू हो जाएंगे।
Red FM, MH935,
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर महक आली आहे तुमच्याशी गप्पा मारायला। आणि जेव्हा घरासमोर ढोल वगैरे वाजतात ना, ती आनंदाची गोष्ट असते, पण यावेळेस ही गोष्ट आनंदाची नसणार आहे तर थोडीशी लाजिरवाणी असणार आहे। काय करतंय आपलं महावितरण नेमकं त्यांच्याचकडनं ऐकून घेऊयात ना। नमस्कार सर।
नमस्कार मॅडम, मी धनंजय पवार, महावितरणच्या नांदेड परिमंडळ येथे जनसंपर्क अधिकारी म्हणून काम करतो।
सर, हे जे काही कार्यक्रम आता सुरू झालेला आहे, म्हणजे थोड्या प्रकारे ती गांधीगिरी आहे असं आपण म्हणू शकतो, सो काय ऍक्च्युली रूपरेषा आहे या प्रोग्राम?
रूपरेषा अशी आहे की वारंवार वीज ग्राहकांना सांगून देखील, विविध माध्यमांद्वारे सूचना देऊन देखील काही ग्राहक अनेक दिवसापासून वीज बिल भरत नव्हते। एक लाखाच्या वर थकबाकी असलेले जवळपास नांदेड जिल्ह्यामध्ये 215 वीज ग्राहक आहेत आणि त्यांच्याकडे 4,39,00,000 रुपयांची थकबाकी आहे।
अरे बाप,
तर ही थकबाकी वसूल करण्याचा आमच्या पुढे मोठा प्रश्न होता, कारण तो कशा प्रकारे वसूल करायची काय, कारण कायद्यानुसार जर आपण बाबी करतोच त्या सर्व नोटीस देणे वगैरे, परंतु यात सर्व वेळही जातो आणि थकबाकी वसूल व्हायलाही उशीर होतो, त्याच्यामध्ये इंटरेस्ट पण वाढत जातो, याच्यात वीज ग्राहकाचंही नुकसान होतं आणि कंपनीचंही नुकसान। तर हे याच्यामध्ये एक आमचे सहव्यवस्थापकीय संचालक माननीय राहुल रेखावर साहेब यांनी एक अभिनव अशी उपक्रम सुरू करण्याचं ठरवलं, याच्यामध्ये जे थकबाकीदार आहेत त्यांची नावं डिजिटल फ्लेक्स वरती टाकून ते महावितरण कार्यालयाच्या दर्शनी भागात प्रदर्शित करणे, जे ग्राहक थकबाकीदार आहेत त्यांच्या घरासमोर जाऊन ढोल ताशा वाजवणे आणि त्यांना या बिल भरण्यासाठी जागृत करणे, असा हा उपक्रम आम्ही राबवतोय।
ही आयडिया मला प्रचंड आवडलेली आहे। आता बरीचशी जी थकबाकी आहे ती जमा होणार आहे असं दिसतंय आणि एव्हाना काय काय रिझल्ट आलेत या उपक्रमातून ते सुद्धा कळणार आहे थोड्या वेळानंतर। सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम वर गप्पा सुरूच आहेत, स्टे ट्यून्ड अँड बजाते रहो।